प्राणो यज्ञेन कल्पताम् अपानो यज्ञेन कल्पताम् व्यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पताम् श्रोत्रं यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाग् यज्ञेन कल्पताम् मात्मा यज्ञेन कल्पताय यज्ञो यज्ञेन कल्पताम् एका च मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च मे एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च मे एकविंशतिश्च मे त्रयोविंशतिश्च मे पञ्चविंशतिश्च मे सप्तविंशतिश्च मे नवविंशतिश्च मे एकत्रिंशच्च मे त्रयस्त्रिंशच्च मे चतस्रश्च मेऽष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विंशतिश्च मे चतुर्विंशतिश्च मेऽष्टाविंशतिश्च मे द्वात्रिंशच्च मे षट्त्रिंशच्च मे चत्वारिंशच्च मे चतुश्चत्वारिंशच्च मेऽष्टाचत्वारिंशच्च मे वाजश्चक्रसवश्चापिजश्चक्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यश्नियश्चान्त्या यनश्चान्त्यश्च भुवनश्च भुवनश्चाधिपतिश्च हरिः ॐ इडा देवहूर्मनुरयज्ञनीर्बृहस्पतिरुक्था मदानिषदसि षद्विश्वे देवासूक्तवाच पृथिवीमातरमाहिदसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीं देवेभ्यो वाच मुद्यासद शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तम् मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः। परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या स्मृती आपल्या समोर सद्भक्त तुटे कथा आता सादर करते।
आज रविवार दिनांक 4 ऑक्टोबर 1987 वेळ सकाळी 6:30 स्थळ माया अपार्टमेंट ध्यान मंदिर कार्यक्रम ध्यान व ब्रह्मसूत्रावरील प्रवचन। आज साधकांची गर्दी झालेली आहे। नुकताच 1 ऑक्टोबर स्वामींच्या 71व्या वर्धापन दिन उत्सवाचा कार्यक्रम झाला। त्यासाठी आलेल्या परगावच्या साधकांनी आजच्या या कार्यक्रमाला गर्दी केलेली आहे। निरनिराळ्या ठिकाणी त्यांना बसवण्यात येत आहे। आतील मंडळी स्वामींच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि तेवढ्यात स्वामीजीही सरलताईसह प्रवेश करतायत। हळूहळू पावले टाकीत हाताने नमस्कार करीत मुखाने हरी हरी ज्ञानोबा माऊली म्हणत दृष्टीमधून सर्वावर अमृताचा वर्षाव करीत आणि उंचावलेल्या उजव्या हाताने सर्वांना अभय आणि आशीर्वाद प्रदान करीत आसनाजवळ आले आहेत। माऊली स्वामी स्वरूपानंद आणि सर्व संतांच्या तजदिरींना नमस्कार करून आसनस्थ होत आहेत, ध्यानाला बसत आहेत आणि 1.5 तासाच्या ध्यानानंतर आता ब्रह्मसूत्रावरील आपले प्रवचन सुरू करतायत। शास्त्र युनिट्वात हे तिसरे ब्रह्मसूत्र मोठ्या भाग्याने आपण पाहत आहोत। मूळ सिंचने सहज शाखा पल्लवे संतोषती हे मूळ म्हणजे हे ब्रह्मसूत्र आहे। माऊली म्हणतात ते की ब्राह्मणा ब्रह्मसूत्र येरा स्तोत्र का नाममंत्र मिळता प्रत्ययाचा संत एकांता घरी एकांत। येथे ब्राह्मण हा जातीवाचक शब्द नसून स्थितीवाचक आहे। करीती ब्रह्मनिरूपण ते ब्राह्मण मन ताब्यात येण्यासाठी योगसूत्र आणि असे ताब्यात आलेले मन परमात्म्याकडे लावण्यासाठी ब्रह्मसूत्र। त्या ब्रह्मसूत्राच्या शास्त्र युनिट्वात या तिसऱ्या सूत्राच्या अंतर्गत आपण अष्टांग योग समजावून घेत आहोत। त्यामधील जे 5 यम काही व्रत म्हणून सांगितलेले आहेत ते अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह इत्यादीचा अभ्यास आपण मागील प्रवचनाद्वारे केलेला आहे। आता त्यापुढे त्यांनी सांगितलेल्या 5 नियमांचा अभ्यास करणार आहोत। ते नियम आहेत शौच संतोष तप स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान। शरीर स्वच्छ ठेवणे आणि मन निर्मळ राखणे हे शौच, प्राप्त परिस्थितीत मनाचे समाधान राखणे हा संतोष, रसनेंद्रियादी इंद्रियावर नियंत्रण ठेवून शीतोष्णादी द्वंद्वे सहन करणे हे तप, तर वेद प्रतिपाद्य जो ईश्वरू तो होवाय वया गोचरू सुखीचा निरंतर अभ्यास करणे हा स्वाध्याय आणि सर्व कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने करून परमेश्वरालाच अर्पण करणे हे ईश्वर प्रणिधान असे 5 नियम सांगितलेले आहेत। या पुस्तकाचा थोडक्यात परामर्श घेऊया। पहिला जो नियम सांगितलेला आहे तो शौच म्हणजे शुद्धता। या शौच शुद्धता शुचित्वाबाबत ज्ञानोबा म्हणतात म्हणे शुचित्व गायसे दयापाशी दिसे अंग मग जैसे कापुराचे त्या रत्नाचे दळवाडे जसे बाह्य तुकडे आत बाहेर एक काडे सूर्य जैसा बाहेरी कर्मे छाळला भितरी ज्ञाने उजळला ही दुही परी आला पाथाळा एका कापुरचा अंतर्बाह्य शुद्ध असतो तसे शुचित्व स्वच्छ दिसते किंवा रत्नाचे शोध जसे अंतर्बाह्य चकचकीत असते अथवा सूर्य जसा आत बाहेर लखलखीत दिसतो आणि कर्मामुळे ज्याची बाह्य शुद्धी होऊन ज्ञानामुळे अंतरशुद्धी झालेली आहे अशी संपूर्ण सर्वांगीण शुद्धता निर्वाणिया तरीके गांग भरला पिवते असे शौच संतांचे असते। त्यासाठी भक्ती केली पाहिजे। भक्तीने मनुष्य शुद्ध होते, नामस्मरणाने अंतर शुद्ध होते, ध्यानाने मनोमय होऊन ते मन शुद्ध होत होत पुढे त्याचे अमनच होते। अशा तऱ्हेने अंतर्बाह्य राम झालो पूर्ण काम जे केले ब्रह्ममूर्तीमंत अशी अवस्था होणे हा परिणाम आहे शौच या तपाचा। आता दुसरा नियम जो सांगितला आहे तो आहे संतोष। सुख संतोष समाधान आनंद तृप्ती हे एकाच अर्थाचे शब्द आहेत। संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ सुटली ह ह त्रिगुणाची हा संतोष आहे संत तुकाराम महाराजांचा। आहे त्या परिस्थितीत संतुष्ट राहण्याचा अभ्यास सातत्याने करीत आल्याने संतुष्ट ही वृत्ती वाढत जाते। परंतु हे सुख 3 प्रकारचे म्हणजे सात्विक राजस व तापस असे सांगितलेले आहे आणि या 3 गुणांच्याही पलीकडे असलेले जे सुखम अत्यंत उत्तम यत्तत बुद्धिग्राह्य मतिंद्रियम असे जे सुख आहे ते म्हणजे जयाते इंद्रिये नेनती कही असे इंद्रियातीत जे सुख आहे ते केव्हा होते तर किंबहुना सुवे जीवू आत्मयातील आहे तेच जे होय कया नाव सुख असे माऊली म्हणतात। ते आत्मसुख ज्याचे त्यानेच कमावे लागते त्यासाठी आपल्या बहुळी असणाऱ्या कामना कमी कमी कधी करीत काम नाही काम नाही झालो काही रिकामा असे तुकारामाप्रमाणे निष्काम व्हायला पाहिजे. आपल्यामधील अहंकार अभिमानाची जागा नम्रतेने घेतली पाहिजे. जसे अखंड अगर्वता होऊन असती त्याची विनय हे ती संपत्ती. जे जय जयकारे अर्पिती माझे ठाई अशांना हे सुख आत्मसुख प्राप्त होते. वास्तविक सुख संतोष समाधान हा परिणाम आहे आपल्या केल्या जाणाऱ्या कर्माचा. असो पुढील तिसरा नियम जो सांगितलेला आहे तो आहे तप. तप म्हणजे सहन करणे, तप म्हणजे झिजणे. व्यक्ती जे सहन करते त्याला तप असे म्हणतात. हे तप तीन प्रकारचे आहे. कायिक म्हणजे शारीर तप, वाचिक म्हणजे वाङ्मय तप आणि तिसरे ते मानसिक तप. कायिक तप कशाला म्हणतात त्याबाबत गीता सांगते. देव द्विजगुरु प्राज्ञ पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्य अनुसार शारीर तप उच्यते. यामध्ये प्रथम देव, द्विज, गुरु आणि प्राज्ञ म्हणजे विद्वान किंवा पंडित यांच्या पूजेत देह झिजवला असता त्या पूजेला शारीर तप म्हणजे कायिक तप म्हटले आहे. देवपूजा करणारा साधक देवपूजनाच्या उडीमुळे लिंगती प्रतिमा दिसी देखते हेव अंगेशी लोटीजे का काठी पडली रेशी अशा समर्पित भावाने देवपूजेमध्ये काया झिजवतो. तर द्विज म्हणजे ब्राह्मण पूजेमध्ये कोणी एक साधक आपला देह झोकून देतो. कोण ब्राह्मण? तर जे करीती ब्रह्मनिरूपण आणि जाणती ब्रह्मज्ञान ते ब्राह्मण. यांची पूजा करणे हे कायिक तप आहे. देव द्विजानंतर आता गुरुपूजन आणि संसार ऐसा दारुणी जो भेटताची हरी शिणू तो ज्ञानदानी स करुणू भजिजो गुरु असे माऊलीने म्हटले आहे. जाणतेनी गुरु भजिजे. गुरुपूजनात देह कष्टवणारा साधक संसारातील दुर्धर व्याधींचे ज्यांच्या भेटीत निवारण होते तो करुणेसह ज्ञानदान करणारा सद्गुरु त्यांची सेवा करण्यात साधकाने देह कष्टविणे हे त्याचे कायिक तप. तर प्राज्ञ पूजन म्हणजे विद्वान किंवा पंडिताच्या पूजनामध्ये कुणी एखादा साधक आपला देह कष्टवितो. हे प्राज्ञ म्हणजे पंडित कसे असतात? गीता म्हणते यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता ज्ञानाग्नी दग्ध कर्मानं समाहू पंडितं विधाः. यावर माऊलींनी रहदार वर्णन केली आहे. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी फेदू नाही आणि फलापेक्षा काही संचले ना आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन येणे संकल्पही जयाचे मन विचारे ना. ज्ञानाग्नी जेणे निथे जेणे जाळिली कर्मे असे ते तो परब्रह्मची मनुष्यविषयी ओळखतू. आपल्या दोन भुवयामध्ये ध्यानाने ज्ञानाग्नी प्रदीप्त करून सर्व कर्मे दक्षता करणारा तो प्राज्ञ त्यांचे पूजनात कोणी कायिक तपाचरण करीत असतो. अशा तऱ्हेने देव, द्विज, सद्गुरु व पंडित यांचे पूजन करण्याबरोबरच शौच, आर्जव, ब्रह्मचर्य व अहिंसा पाळण्याच्या साधने शारीरिक तप म्हणतात. असे का म्हणतात? त्याचे स्पष्टीकरण करताना ज्ञानोबा म्हणतात सारखा समस्तही करणे देहाचे मी प्रधानपणे म्हणून ययाते मी म्हणे शारीर तप. आता यापुढील तप वाङ्मय म्हणजे वाचिक तप सांगितले आहे ते काय आहे ते आपण आता पुढल्या वेळी पाहूया. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 या नामात आणि सर्व संतांच्या जय जयकारात स्वामीजींनी आजचे कवचन संपवले. हरि ओम तत्सत.
कृपया सर्वांनी थोडं थोडं पुढे सरकून घ्यावं.
शैलेश, मी तुला थोडस मनोगत सांगायला सांगणार आहे. मनोगताचं स्वरूप असं आहे की स्वामीजींचा अनुग्रह तुला झाला, त्याच्यानंतर काही काळ इथे थांबून ते अमेरिकेत गेलास. या केंद्राचा आता सांप्रत काही तुला कसा उपयोग होतो? तुझी साधना करण्यासाठी म्हणून तुला प्रेरणा कशी येत आहे अशा संबंधित
माझे मनोरथ पूर्ण करी देवा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा. केशवा माधवा नारायण, माझे मनोरथ पूर्ण करी देवा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा. नाही नाही मग आणि कसोयरा, नाही नाही मग आणि कसोयरा. नकरी अवेरा पांडुरंगा, नकरी अवेरा पांडुरंगा, पांडुरंगा. केशवा माधवा नारायण, माझे मनोरथ पूर्ण करी देवा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा. अनाथांचा नाथ होशी तू दयाळा, अनाथांचा नाथ होशी तू दयाळा. किती वेळोवेळा, किती वेळोवेळा पार्थू आता. केशवा माधवा नारायण, माझे मनोरथ पूर्ण करी देवा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा. नामा म्हणे जीव होतो पासावीस, नामा म्हणे जीव होतो कासावीस. केली तुझी आस, केली तुझी आस आता बरे. केशवा माधवा नारायण, माझे मनोरथ पूर्ण करी देवा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा.
सात आठ मिनिटात बोल. हा शैलेश USA ला असतो याचे अनेक प्रश्न आपण सत्संगात घेतलेले आहेत. पंधरा दिवसांकरता इथं आला तेव्हा नेमकी आपल्या केंद्राला सुट्टी चालू होती, त्यामुळं त्या काळात त्याला यायची इच्छा असून केंद्र बंद होतं. नंतर 15 दिवसच असल्यामुळं कुठं कुठं जाऊन यायचं होतं, त्यामुळं आता उद्या जाणार तर आज अशा पद्धतीने त्याला यायला मिळा.
परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय परमहंस सद्गुरु स्वामी विक्रमनाथाय नमः. मला फक्त 7-8 मिनिटं दिली आहेत, तर प्रवास जो काही माझ्याकडनं स्वामीजींनी करून घेतला ते 7-8 मिनिटं बसवणं थोडस मनुष्य आहे, पण प्रयत्न करतो. 1990 साली मी स्वामीजींच्या प्रवचनाला यायला लागलो. आपल्यातल्या काही जणांना माझा चेहरा कदाचित दाखवत असेल, मला माहिती नाही इथे किती जण आहेत ते, पण त्या काळात मी नुसती स्वामींची प्रवचनं ऐकत होतो. घरी जाऊन जेवढं काही समजत होतं त्यानुसार ज्ञानेश्वरी गीता वाचत होतो, आणि कॉलेजमधलं एक फन लाईफ असतं ते उपभोगत होतो. कर्मधर्म संयोगाने स्वामींचा अनुग्रह मला 92 साली 17 डिसेंबर 92 साली झाला. त्याची एक विलक्षण कथा आहे. कथा यासाठी आहे की ती मी मागे वळून बघतो तर ती एका कथेसारखीच होते. थोडक्यात सांगतो, अगदी 1-2 ओळींमध्ये. त्या काळात कम्प्युटर्स किंवा आय टी आत्ता जेवढं आहे तेवढं नव्हतं. आम्हाला 4-4 महिन्याचे प्रोजेक्ट मिळायचे आणि त्याच्यानंतर घरी हरिओम करायचं, पुढचा प्रोजेक्ट इथपर्यंत बसायचं. एक फ्रस्ट्रेशनचा काळ होता तो सगळ्याच अंगाने, कौटुंबिक नोकरीच्या दृष्टिकोनातून. अशा मनस्थितीमध्ये कॅम्प एरियामध्ये फिरत असताना अनेक विचारांचं वादळ मनात उठलं होतं, आणि आता काय करायचा प्रश्न होता. तेवढ्यात माधव निवास काकडे अशी पाटी दिसली मला. का कोणास ठोक, पण इतरत्र जाण्याच्या ऐवजी आपण स्वामींच्या केंद्रामध्ये म्हणजे मायापाळणमध्ये जाऊन बसावं अशी एक मनामध्ये कल्पना येऊन गेली, आणि माझी ती एम ए टी मी मायापाळणकडे वळवली. आणि तिथे डोळे मिटून 1/2 तास बसलो असेल आणि स्वामीजींनी मला बघितलं आणि काय करतोस वगैरे प्रश्न विचारले. आणि ते प्रश्न असे होते की गेले अनेक दशकं ते मला ओळखतायत. वास्तवामध्ये माझी ती पहिली पर्सन टू पर्सन अशी भेट होती. त्याच्या अगोदर मी फक्त त्यांच्या प्रवचनाला येत होतो. आणि ती आत्मीयता आणि आपला जो प्रेमाचा वर्षाव त्यांनी त्या प्रश्नांना केला, त्यांनी डायरेक्टली सांगितलं तू 17 तारखेला या वेळेला ये. अनुग्रह काय असतो तेही माहिती नव्हतं मला. तर अशा रीतीने माझा अनुग्रह 17 डिसेंबर 92 साली झाला. त्याच्यानंतर हळूहळू का होईना आपण माझ्यामध्ये मला जाणवणारा फरक हा प्रकर्षाने दिसू लागला. माझाच मला की ध्यानाची बैठक आपली जी आधी करत होती जी काही होती ती आणि आता माझ्यामध्ये जमीन असण्याचा फरक मला जाणवायला लागला. आणि या काळामध्ये माझी नोकरी माझं जे काही होतं तेही त्याला स्थैर्य प्राप्त झालं. हे असं 93 सालापर्यंत चाललं, 93 पूर्ण. 94 साली 94 जानेवारीमध्ये मला अमेरिकेला जायची संधी मिळाली. काही कौटुंबिक जबाबदाऱ्या म्हणा किंवा काही अपर्या कारणामुळे मला अमेरिकेमध्ये जायला लागलं. गेल्या जाण्याच्या अगोदर स्वामीजींची भेट घेतलेली आणि स्वामीजींकडे एकच मागणं मागितलं की तुम्ही जे दिलंय ज्ञानेश्वरी आणि ध्यान ते कधीही हातातनं जाऊ नये. ते म्हणले की ते कसं जाईल, मी तर बसलोय आणि तिथेही तुझ्या शेजारी बसणारच आहे. त्याच्यानंतर खूप अनुभव आहेत ते कधी सांगेन मी. 2000 सालापर्यंत मला माझी साधना ही सहजरित्या स्वामीजींनी तिकडे करून घेतली. 2005 पर्यंतचा काळ मी आता सांगत नाही, कारण मला थोडस स्वामीजींनी सांगितलंय केंद्राबाबत ते सांगायचं वेळ कमी आहे. हा काळ साधनेचा माझ्या परीने चालला होता. जेवढं मला शक्य होतं स्वामींच्या पुस्तकं कॅसेट्स आणि त्यांनी सांगितलेली साधना ही नित्यनियमित चालली होती. आता प्रश्न असा होता की मला जर काही अडचणी आल्या ध्यानामध्ये मला कुठल्याही तर सोडवणारा कोण किंवा तो सांगणारा कोण हे थोडासा प्रश्न होऊन बसला होता. उत्तर शोधायचो मी ज्ञानेश्वरी दासबोधामध्ये. मिळायची उत्तरं घेण्यासाठी. पण ही वाटचाल करत असताना एक कोणीतरी आपल्याला असावं देहधारी अशी मनोमन इच्छा होती आणि ती स्वामीजींनी पूर्ण केली अनेक रूपाने. 2005 सालापासून मला जेव्हा कळलं की आपली स्वामीजींची प्रवचनं ही अपलोड होत आहेत तेव्हापासून आजतागायत माझं एकही प्रवचन मिस केलं असं नाही. आत्ता जी मिस होत आहे ती सुद्धा आदिती मला देणार आहे त्यामुळे ती मिस झाली असं होणार नाही. सगळी प्रवचनं माझ्याकडे आहेत 2005 सालापासून आणि सोमवार
शैलेशनी माझीच प्रवचन बऱ्याच सीडी करून मला मागच्या वेळेला तो आला तर त्याला दिली.
सावीना म्हणलं होतं की मी सीडी घेऊन येतो मला माहिती नव्हतं की इथं स्टोरेज होतो त्याचं पण म्हणलं एक सावीना भेट द्यावी म्हणून आणि घेतली. पण त्याचा एक उपयोग असा झाला US मध्ये की ज्यांना ज्यांच्याकडे काही कारणाने हार्ड ड्राईव्ह म्हणा काहीतरी काही प्रॉब्लेम आले टेक्निकल तर ते आता मला कॉल करतात आणि मला पाठवतात त्यामुळे ते एका प्रकारे छान झालं की माझ्याकडे का होईना त्याचं स्टोरेज आहे आणि ते असंच राहील. त्याच्यासाठी मी एक मध्यंतरी मोठी हार्ड ड्राईव्ह पण आहे तसं चालू आहे म्हणजे तर त्याचे खूप फायदे आहेत. माझी बैठक जी आहे सकाळी मी 5:30 बसतो 5:30 ते 7 पर्यंत नंतर माझ्या मोठ्या मुलीला शाळेत सोडायचं असतं आमच्याकडे कारपुलिंग असल्यामुळे सगळे व्याप सांभाळत साधना चालू असते आणि जी प्रवचन स्वामीजींची असतात ती जसा वेळ मिळेल तशी मी ते ऐकतो. मात्र एक असतं की त्या त्या दिवशी आठवड्याच्या आत जी काही आपण डाउनलोड केलेली असतात ती मी पूर्ण करायचा आपोआप प्रयत्न करतो आणि शनिवारच्या आत कुठल्याही परिस्थितीमध्ये ती प्रवचनं ऐकून त्याच्यात चिंतन करून सोमवारी रेडी राहायचं असं माझा एक दिनक्रम मी आखलेला. त्याच्यामध्ये कुठेही खंड नाही. इथे भारतात आलो तरी माझं सकाळी त्याच वेळेला ध्यान चालू असतं. हे सांगण्याचं कारण असं की या सगळ्या ज्या प्रेरणा असतात त्या साधतकाळी किती जरूर असते अमेरिकेसारख्या ठिकाणी की जिथे आम्हाला असं प्रवचनाला तुमच्यासारखं यायला मिळत नाही किंवा दररोज स्वामींचं दर्शनही होत नाही. अशाला फक्त एकच आधार असतो तो म्हणजे प्रवचनाचा किंवा पुस्तकाचा स्वामी महाराजांचा किंवा स्वामीजींचा आणि त्याच्या आधारे साधना चालू राहते हा माझा अत्यंत विश्वास आहे. आणि ती साधनेला जास्तीत जास्त प्रेरणा ही स्वामीजींकडनं मिळते हाही माझा खूप अनुभव आहे. की तुम्हाला असं कदाचित वाटेल की अमेरिकेमध्ये गेल्यानंतर स्वामीजी कसं प्रेरणा देत असेल कसं साधना करून देत असेल तर ज्याचे ज्याचे अनुभव आहेत आणि माझेही खूप अनुभव आहे. तर आता बरोबर 8 मिनिटं झाले मी थांबतो इथे आणि आपलं सगळ्यांचं प्रेम आहे तर नमस्कार.
दर महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा शैलेश तिथे 3 तासाची ध्यानाची बैठक करतो. बैठकीच्या आदल्या दिवशी मला फोन करून सांगतो की तुमच्या वेळेप्रमाणे या या वेळेला मी बसणार आहे तर आपलं लक्ष राहू दे अशी विनंती करतो. शैलेश तिथे एक केंद्र चालवतो निरूपणाचं आणि ज्ञानेश्वरीवर स्वांत सुखाय अभ्यास करून निरूपण देखील करतो. काही जर प्रश्न असतील तर पंकज दादांना मध्ये त्यांनी प्रश्न पाठवलेले होते पंकज दादांनी ते लिहून माझ्याकडे दिले आणि ते इथं घेतलेले होते. अशा रीतीने जिद्दीनी साधना करणारी जी व्यक्ती असते तर कशा रीतीने सर्व सांभाळत साधक साधना करतात हे आपल्या सगळ्यांना शैलेशच्या उदाहरणावरून समजावं म्हणून मी शैलेश तिला थोडा वेळ बोलायचं. इथे एक प्रश्न आलेला आहे. गेले काही वर्ष मी आपल्या केंद्रात येत आहे. स्वामी माधवनाथ आणि आपण जो परमार्थ सांगता तो आपल्या जीवनात जास्तीत जास्त उतरवण्याचा प्रयत्न आपल्या कृपेमुळे यथाशक्ती यथामती होत आहे. पण काही प्रश्न मनात येत आहेत. आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात अध्यात्माची परमार्थाची आवश्यकता जास्त वाटते, पण वेळेअभावी बाहेरच्या ताणामुळे तेवढा परमार्थ होत नाही. तरी हे सर्व कसे जमवावे, कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती, असा प्रश्न आहे. आणि त्याच अर्थाचा प्रश्न त्यांनीच अजून एक विचारलेला आहे. आपल्या केंद्राचा कल्पनातीत उपयोग झाला आहे आणि होत आहे, साधना करतो, श्रवण करतो, पण सर्व जीवन परमार्थी करणे अवघड जाते, प्रकृती आड येते. त्यामुळे कधी कधी असे वाटू लागते की परमात्मा प्राप्तीचा मार्ग कष्टदायक आहे, दूरचा आहे, त्याला प्राप्त करण्यासाठी कष्ट अनिवार्यच आहेत का, असा प्रश्न विचारलेला. धकाधकीचं जे जीवन आहे, तर त्या जीवनामुळेच परमार्थाकडे लोक वळतील. पुढच्या काळात शांतीची समाधानाची अधिक गरज लोकांना वाटणार. आणि हे नेहमीच व्यस्त प्रमाण राहतं, कारण धकाधकीचं जीवन आहे म्हणून शांतीची जास्त ओढ निर्माण होते. आणि ओढ जरी निर्माण झाली तरी देखील जीवनात ते उतरवताना त्रासदायक. मला तुम्हाला असं सांगायचं की धकाधकीचं आयुष्य आहे आपल्या तऱ्हेने, आपल्या प्रत्येकाचं, आणि आपल्याला वेळ कमी आहे, बाहेरचे ताणतणाव आपल्याला जाणवतात, त्यामुळे परमार्थ होत नाही असं ते म्हणतात. बाहेरच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला परमार्थ रोखण्याची शक्ती नाही. अजून असा काळ यायचा आहे की बाह्य परिस्थिती तुमचा परमार्थ रोखू शकेल. बाह्य परिस्थिती तुमचा परमार्थ रोखू शकत नाही. बाह्य परिस्थितीमध्ये तेवढं सामर्थ्य नाही. मी असं ऐकले की बेलसरे महाराज लोकलनी प्रवास करत असत तेव्हा त्यांची ज्ञानेश्वरीची काही पारायणं झाली. लोकलनी प्रवास करत असताना कधी कधी मुंबईत एका पायावर उभं राहून अक्षरशः प्रवास करायला लागतो. मी नोकरीनिमित्ताने चिंचवडला जात होतो तर माझी 6-7 वर्षामध्ये किमान 2 ज्ञानेश्वरी वाचून झाली असं मला आठवतं. जागा मिळाली बसायला की ज्ञानेश्वरी काढायची आणि वाचायची. धकाधकीचं जीवन होतं. अवतीभोवती पत्ते खेळले जात होते, गाणी म्हटली जात होती, भीक मागितली जात होती, पिंगल टवाळी चाललेली होती. पिंगल टवाळी याचा अर्थ प्रवासी सर्व प्रकारे वर्तन करतात म्हणून, माझी नव्हे, पण अशा सगळ्या वातावरणामध्ये देखील परमार्थ हा करता येतो. परमार्थाला अडचण काही नाही. मला असं आठवतं की मी माझ्या निरूपणाची तयारी बऱ्याच वेळेला, तो धावपळीचा काळ होता, रविवारी सकाळी मी प्रवचन करत असे. ऑफिसमध्ये 2:30 ते 3 सुट्टी, साधारण 3:10 सुट्टी घेतली जायची. तर डबा खाऊन रोज 5-6 ज्ञानेश्वरींनी वाचून आणि काही थोडे ग्रंथ वाचून नोट्स काढत असे आणि रविवारी प्रवचन करत असे. इतर वेळ मिळत नसे, कारण कामावरून घरी आलं की केंद्रात जायचो आणि केंद्रातून घरी यायला जवळपास 9:30 वाजायचे. तो जास्तच धावपळीचा काळ होता. चिंचवडला मी जेव्हा लोकलनी जात असे तेव्हाही 1.5 तास ध्यान माझं व्हायचंच. त्याच्यानंतर पुण्यात माझी बदली झाली, लग्न झालं, माझ्याकडं काही मंडळी ध्यानाला यायची जवळपास 1979 सालपासून. माझ्याकडं मी एकटा ध्यानाला बसलो असं कधी झालं नाही. नाना ध्यानाला यायला लागला 1979 साली आणि जवळपास रोज माझ्याकडं सकाळी 6:30 वाजता लोक येण्याचा प्रघात सुरू झाला. घरात आजारपण होती, नवीन लग्न झालेलं होतं, मग नंतर मुलं लहान होती, मुलांना उचलून दुसऱ्या खोलीत ठेवून ध्यानाकरता ती खोली आम्ही तयार करत असू. पुढं पुढं मुलं उचलता येणार नाहीत अशी मोठी झाल्यानंतर ती आपली आपण चालत दुसऱ्या खोलीत जाऊन झोपायची. असं होऊ नाही शकत. धकाधकी आणि अडचणी अशा कोणत्याही याच्यात तुमचा परमार्थ अडला असं होऊ शकत नाही. एक मधला काळ असा होता की मुलांचं शाळेत सोडण्याचं जे अंतर होतं तर ते धड रिक्षा लावण्या इतकं दूर नव्हतं आणि मुलं आपली आपण जाणं शक्य नव्हतं. तर मी अर्धा तास पाऊण तास ध्यानाला बसायचो, ध्यानातून उठायचो, मुलांना शाळेत सोडून घरी यायचो आणि राहिलेलं पाऊण तास ध्यान परत. मी माझं उदाहरण अशा करता देतो की मला ते आठवत मी कसं करायचं होतं, म्हणून मी तुम्हाला देतो आहे. एरवी माझंच उदाहरण देणं हा हेतू नाहीये, तर हा अशा प्रकारचा प्रश्न समोर आला आणि शैलेश इथं आहे आलेला होता म्हणून मी त्याला बोलायला सांगितलं. मला असं वाटतं की तुम्ही हे सगळं करता आहात, तुम्ही हे सगळं जमवण्याचा आटोकाट प्रयत्न करता आहात, तरी देखील बाहेरच्या ताणामुळे हवा तेवढा परमार्थ होत नाही असं जेव्हा मी वाक्य लिहिलेलं वाचतो तेव्हा माझ्या पोटात कालवा कालवत होत. मी तर तुम्हाला सांगत असतो की आता या महिन्याची मध्यवर्ती कल्पना आपण प्रेमभाव अशी ठेवलेली आहे. सकाळी उठल्याबरोबर तुमच्या समोर जशी परिस्थिती आहे तशी आहे. कामाची प्रेशर्स आहेत, कोणाला घरी अनुकूलता नाही, पतीचा विरोध आहे अथवा पत्नी अनुकूल नाही, अथवा काही ना काहीतरी घरासंबंधी त्रास चाललेला आहे, राहण्याच्या जागेसंबंधी अडचण आहे, तरीही तुम्हाला सकाळी उठल्यावर आठवायचं आहे की आपण प्रेमस्वरूप आहोत. आत्मा हा परम प्रेमास्पद असा आहे. तेथ प्रियाची परम सीमा तो भेटे माऊली आत्मा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि उठल्याबरोबर ताणाचं चिंतन कशा करता करायचं असं मी तुम्हाला विचारलं. आपण आत्मरूप आहोत, परम प्रेमास्पद आहोत असं चिंतन आपल्याला नाही करता येणार. साक्षीत्व मध्यवर्ती कल्पना चाललेली असेल तेव्हा सगळ्या घडणाऱ्या घटनांचा मी साक्षी राहीन असं चिंतन तुम्हाला नाही करता येणार. तुम्हाला करता येईल असं मी तुम्हाला सांगतो. तुमचे प्रश्न आठवू नका उठल्याबरोबर, त्याच्याऐवजी आपलं स्वरूप आठवा. आचार्य म्हणतात मग प्रात स्मरामी हृदय संस्फुरदात्म तत्व. सकाळी उठल्याबरोबर मी स्फुरणार आत्मतत्व आठवतो. कुठं स्फुरणार? हृदय संस्फुरदात्म तत्व, हृदयाच्या ठिकाणी स्फुरणार, मी या भावनेनी स्फुरणार. सत अस्तित्व मात्र, चित चैतन्य मात्र, सत चित सुखम आणि सुख मात्र. परमहंस गतिम तुरीयम यत स्वप्न जागर सुषुप्तिम अवैति नित्यम तद ब्रह्म निष्कलमहम न च भूत संघाः. तुम्हाला कोणी ताण आठवायला सांगितले? संतांनी केलेले उपाय जे आहेत तर ते आपल्याला माहिती आहेत, तर ते आपण करायचे. तुकाराम महाराज म्हणतात आधी केली पाठ संतांची उत्तरे, विश्वासे आदरे धरून या. विश्वासपूर्वक आदर धरून मी सुरुवातीला संतांची उत्तरं पाठ केली असं तुकाराम महाराज म्हणतात. आपण परमार्थ कसा केला हे सांगताना तुकाराम महाराज आपल्यालाही मार्गदर्शन करतात. स्वतःचं जीवन जेव्हा त्यांनी लिहून ठेवलं मोठ्या विश्वासपूर्वक आदराने संतांची उत्तरं मी पाठ केली आणि ते घोकलं असं ते म्हणतात. आपण आपल्या अडचणी घोकायच्या कशा करता? आणि जो प्रसंग जसा समोर आपल्या येईल त्या प्रसंगामध्ये आपण अधिकाधिक आत्मबुद्धी ठेवूनच वर्तन करायचं असा निश्चय करण्यापासून तुम्हाला कोणी रोखले? कोणीही रोखलेलं नाहीये. देहबुद्धी धरून जर वर्तन करायचं ठरलं तर मग क्रोध आला, त्या त्या वेळेला उद्भवणारे अवश्यंभावी विकार समजले जातात ते सगळे आले. प्रसंगी क्रोध येईल, प्रसंगी तिरस्कार वाटेल, प्रसंगी मत्सर येईल, प्रसंगी कामना मनात निर्माण होतील. पण हे सर्व करायला सांगितलेलंच नाहीये ना. परमार्थ म्हणजे तुम्ही काही केवळ एक तास ध्यान करता तेवढा परमार्थ असं थोडंच समजता. त्यामुळे आपण जी बसून साधना करतो ती तर आहेच आहे, पण त्याच्याही बाहेर कितीतरी साधना आहे. आपल्याला इथून कामाच्या ठिकाणी जायचं आहे. सत्संग झाला, तुम्ही डबा घेऊन आलेले आहात आणि इथून तुम्ही तुमच्या कामावर जाणार आहात. तर कामावर जाता जाता आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण ठेवत चिंतन करत तुम्हाला कामावर जाण्याकरता कोणी प्रतिबंध केलाय? त्याच्याऐवजी तुम्ही चौकात इकडे तिकडे जर बघत असाल, त्याचा ठसा आपल्या मनावर उमटून घेत असाल, प्रकृतीजन्य विकार मनात निर्माण होत असतील, तर धकाधकीचं पुष्कळ आहे जीवन. इथून तुम्हाला 20 मिनिटं गाडी चालवत जायचं आहे, पण तेवढ्या वेळात तुम्ही आत्मस्वरूपाचं स्मरण करत जर गेलात तर तो वेळ सत्कारणी लागला की लागला नाही सांगा मला. त्याचा उपयोग तुम्हाला झाला की झाला नाही, वेगळा वेळ काढायची गरज काय? जेव्हा वेगळा वेळ तुम्हाला मिळतो आणि मिळेल तेव्हा तर त्याचं सोनच करून टाकायचं. पण जेव्हा वेगळा वेळ तुम्हाला मिळत नाही तेव्हा तुम्हाला अडवले कोणी स्मरण ठेवण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी? त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की युक्तीने परमार्थ करण्याची आवश्यकता आहे. एका ठोकळबंद पद्धतीने असं असं आदर्श साधकाचं जीवन सांगितलेलं आहे आणि माझं तर जीवन तसं नाही, आता मार्गच खुंटला असं होऊ शकत नाही. समर्थांचा काळ होता, समर्थांनी साधकाची एक दिनचर्या लिहून ठेवली. प्रातःकाळी उठावे, यथानुशक्ती आळवावे सर्वोत्तमासी, मग दिशेकडे जावे जे कोणासीच न ठावे, प्रातर्विधी सगळे उरकून घ्यावेत, मग थोडी ध्यान धारणा करावी, स्नान संध्या करावी, मग फलाहार करावा. आता हे जीवन तुम्हाला मिळेल असं नाहीये. तेव्हाच्या जीवनाप्रमाणे, तेव्हाच्या जीवनाच्या घाटणीप्रमाणे त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे आणि हेही कोणाला मिळूही शकेल, मिळणारच नाही असं नाही, पण प्रत्येकाला मिळेल असं नाही. कोणाकोणाला शिफ्ट ड्युटी असते, फर्स्ट सेकंड थर्ड काय करणार, करता येतं. करणाऱ्याला सगळं करता येतं असं मी तुम्हाला सांगतो. असं असल्यामुळं अशा पद्धतीने, अशा विचाराने तुम्ही साधना करण्यासाठी गॅप शोधा असं मी तुम्हाला सांगेन. तुम्ही जिना चढताय आणि उतरताय तर तुम्हाला काय अडचण आहे नामस्मरण करायला? कसली आली आहे धकाधकी? त्यामुळे धकाधकी जरी असली तरी देखील त्या आणि धकाधकीच्या वेळेला देखील एक रिलॅक्स ऍटिट्यूड ज्याला म्हणतो किंवा श्रद्धायुक्त असा दृष्टिकोन ठेवून निवांत राहणं, असा राहण्याचा देखील अभ्यास करायलाच हवा असं मी म्हणे. आणि असा अभ्यास करायचा आहे म्हणून नामस्मरण, असा अभ्यास करायचा आहे म्हणून चिंतन, असा अभ्यास करायचा आहे म्हणून ध्येयवाक्याचं स्मरण असं आपण करू. असं जर आपण युक्ती प्रयुक्तीने करायला लागलो काही वेळा तर हक्काच्या असतात. जसं आपले प्रातर्विधी आहेत त्यावेळेला स्मरण ठेवणं ही हक्काची गोष्ट आहे, आपल्याला कोण रोखू शकतं. झोपायच्या आधीचा 10 मिनिटाचा वेळ हक्काचा वेळ आहे, कोण रोखू शकतं आपल्याला. सकाळी उठल्यावर मी नेहमी सांगतो लगेच अंथरुणाच्या बाहेर येऊ नका. जाग आलेली आहे आठवा. सद्गुरूंचा उपदेश आठवा, आपलं स्वरूप काय आहे असं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे ते आठवा. थोड्या वेळ सावध राहू आपण संसाराबद्दल, देहाबद्दल, देहबुद्धीबद्दल. काय टाकायचं आहे, काय घ्यायचं आहे याचा विचार करू आणि मग बाहेर येऊ. कोणी रोखलंय, कोणी अडवलंय, त्यामुळे धकाधकी जी आहे ती धकाधकी ही देहाची असू शकते. देहाची गडबड चालणार हा काळाचा महिमा आहे. अजून त्या मनाने मुंबईत राहणारा मनुष्य पुण्यात आला की 2-3 दिवसात कंटाळतो, म्हणतो सगळं कसं शांत शांत आहे, काही धावपळ नाही, गडबड नाही. अजून पुण्याला नावं ठेवतात मुंबईचे लोक. आणि सुट्टी जेव्हा असेल तेव्हा घरी झोपायच्या ऐवजी परत आणि कुठेतरी प्रवास करून जातात येतात. धावपळीची देखील एक सवय असते. याचा अर्थ धावपळ चांगली आहे असं मला म्हणायचं नाहीये, पण या सगळ्या गोष्टी आनंदी राहणाऱ्या माणसाला मी त्या लोकलमध्ये पत्ते खेळणाऱ्या लोकांचंच उदाहरण देईन. किती आनंदात खेळत असतात, त्यांना बाहेरच्या जगताची अक्षरशः पर्वा नसते. कुठेही बसले, एक छोटीशी सुटकेस गुडघ्यावर ठेवली, 4 जण उभे राहिले, पत्ते खेळायला सुरुवात. का बरं? असं ठरवले की आपण आनंद घ्यायचा बस. जर पत्ते खेळणारा मनुष्य असं करू शकतो तर परमार्थ करणारा मनुष्य का नाही करू शकत असं मी विचारेन. दुसरा एक तशाच धाटणीचा प्रश्न, आपल्या केंद्राचा कल्पनातीत उपयोग झालेला आहे आणि होत आहे. साधना करतो, श्रवण करतो, पण सर्व जीवन परमार्थी करणे अवघड जात आहे. प्रकृती आड येते, त्यामुळे कधी कधी असे वाटू लागते की परमात्मप्राप्तीचा मार्ग कष्टदायक आहे, दूरचा आहे. त्याला प्राप्त करण्यासाठी कष्ट अनिवार्यच आहेत का? असा प्रश्न आहे. म्हणजे सगळं मिळून कष्टाबद्दलच विचारलेलं दिसतंय. अवघड अवघड काही काही आहे असं म्हटलंय आणि कष्ट अनिवार्य आहेत का? कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही, केल्या विण काहीच नाही समाधान असं समर्थ म्हणतात. खरं म्हणजे ध्यानाला बसण्यात कष्ट काय आहे? मी पाहतो आता इथं राहायला आलेलो आहे तर सकाळी पर्वतीला जाणारी जी मंडळी आहेत ती मंडळी आपण इथं बसलेले आहोत त्याच्यापेक्षा जास्त आहे. याच्या दुप्पट किंवा तिप्पट किंवा अजूनच जास्त पटीने अशी मंडळी रोज पर्वतीला जात. जर आरोग्य सांभाळायचं असेल तर संबंधित कष्ट हे घ्यायला पाहिजे, पण ध्यान देखील कष्टासारखं होऊन बसले. आता बसणं हे जर कष्ट असतील तर तेवढे कष्ट करणं तर प्राप्त आहे, पडल्या पडल्या तर होणार नाही, आसीन संभवात असंच सूत्र आहे. बसल्याखेरीज उपासना संभवत नाही, तर बसणं हे इतकं कष्टासमान भरू नका असं मी तुम्हाला म्हणेन. साधना आपण करतो असं हे म्हणतात ही खूप चांगली गोष्ट आहे आणि श्रवण देखील करतात. श्रवण मनन निधिध्यास प्रचितीने बाणता विश्वास रोकडा साक्षात्कार सायास करण्याची न लगे असं समर्थ म्हणतात. श्रवणा परीस मनन सार, मनने कळे सारा सार, निजध्यासे साक्षात्कार निसंग वस्तू, श्रवणाचा फार मोठा लाभ आहे. मी माझ्याबद्दल आठवतो आणि तुम्ही देखील आठवा किंवा आठवत असाल की आता तुम्ही जिथं आहात तर ते केवळ श्रवणामुळे आहात. तुम्ही केंद्रात आलात तो पहिला दिवस आठवा आणि आजचा दिवस आठवा. श्रवणामुळे तुमची कितीतरी बैठक तयार झाली, श्रवणामुळे तुमचे कितीतरी विचार तयार झाले, श्रवणामुळे तुमचे कितीतरी निश्चय पक्के झाले, श्रवणामुळे तुमच्या जीवनाला कितीतरी आकार यायला लागला. त्यामुळे साधना हे करतात आणि श्रवण करतात ही फार मोठी गोष्ट आहे. त्यांची अडचण अशी आहे की सगळं जीवन परमार्थी करणं मात्र अवघड जात. श्रवण करतायत, साधना करतायत. इथं सांगितलेलं जे जात आहे ते 100% सांगितलं जात आहे आणि आचरणात जे येत आहे ते त्याच्यापेक्षा कमी टक्के येत आहे, ही अडचण आहे. ते असं म्हणतात की प्रकृती आड येते आहे. प्रकृती जर सरळ असेल आणि सहकार्य करणारी असेल तर परमार्थ फार सोपा आहे. जसं स्वरूपानंदांची प्रकृती अतिशय सरळ परमार्थाला अनुकूल अशी होती. स्वामीजी म्हणायचे की शोधित सत्वगुणी अशी प्रकृती त्यांना लाभलेली होती. काही काही मंडळी मी असं पाहतो की त्यांच्या ठिकाणी दुसऱ्याविषयी प्रेम प्रकृतीतच असतं, आदरभाव हा प्रकृतीमध्येच असतो, त्यांच्या प्रकृतीमध्येच दंभ नसतो, त्यांच्या प्रकृतीमध्येच परोपकार असतो. त्यांच्या प्रकृतीमध्येच विचारीपणा असतो. अशी प्रकृतीच काही जणांना लाभलेली असते, सरळ प्रकृती, परमार्थाला अतिशय अनुकूल अशी प्रकृती. तर काहींना अशी प्रकृती लाभलेली असते की संघर्षच करायचा, अडवं लावायचं, भांडण उभं करायचं, किंवा अशी प्रकृती असते की डोळे तुम्हाला नेमके विषयाकडेच खेचून नेणार, कान तुम्हाला नेमके विषयांकडेच खेचून नेणार आणि पाय देखील तुम्हाला विषयांकडेच जायला सुचवणार, सांगणार. प्रकृती आहे. त्यामुळे आपल्या प्रकृतीत अडचण असेल तर परमार्थ कठीण जातो हे खरंच आहे. हे साधक आहेत त्यामुळे मी वर्णन करतो आहे. इतकी विचित्र प्रकृती नसणार जेव्हा इथं नियमित येतात, साधना करतात, श्रवण करतात, पण आपली प्रकृती आपल्याला तेवढी साथ देत नाहीये. कदाचित प्रकृतीमध्ये स्वार्थ असतो. अगदी परमार्थ करणाऱ्या व्यक्तीला देखील काही ना काही गोष्टी प्रकृतीत असायच्याच. कोणाच्या प्रकृतीत अल्प स्वार्थाकरता खोटेपणा असतो, कठोरता असते, क्रोध असतो, काम असतो, रजोगुणी प्रवृत्ती असते. परमार्थ वगैरे सगळं ठीक आहे पण चांगले पैसे चांगले पाहिजे, चांगलं नीट राहायला पाहिजे. प्रकृतीतच असतं. संघाचे खूप मोठे प्रचारक होते आणि फार अप्रतिम काम त्यांनी केलं, ते आता नाहीयेत. पण त्यांना लॉन्ड्री मधून धुतलेले आणि इस्त्री केलेले असेच कपडे लागायचे. ते सेंट वापरत असत, अत्तर लावत असत, शास्त्रीय संगीत ऐकत असत. त्या मनाने इतर प्रचारक होते ते अगदी साध्या वाहना घालून आणि पायांना भेगा पडलेले दोनच कपडे कसेही राहतील असे होते. पण प्रकृतीच त्यांची अशी होती, थोडीशी ऐषारामी, खुशाली दर्शवणारी, पण काम मात्र अशा प्रकृतीकडून इतपतच, म्हणजे मी सांगतोय तेवढंच, मात्र झोपून देण्यात कुठेही ते कमी नव्हते. ते दिवसातून 10-10 तास काम, 11-11 तास, 12-12 तास काम करत असत. अशी गोष्ट होती की ठाणे अर्बन बँक कोण डायरेक्टर असावेत हे ठरवत असत, डोंबिवली नागरी सहकारी बँक हे ठरवत असत, वाई अर्बन बँक हे ठरवत असत. ज्याला की मेकर म्हणू असे ते होते, पण त्यांची प्रकृती मात्र तशा प्रकारे किंचित रजोगुणी अशी होती, पण कार्याला आड येऊ दिलेली होती. साधक असाल आणि थोडे रजोगुणी असाल, थोडी जरा जास्त चांगल्याची आवड असेल तर काही बिघडत नाही. तुम्ही स्वामीजींच्या जर घरी गेलात तर स्वामीजींच्या घरी असे आरसे वगैरे लावलेले असत, वॉलपेपर्स लावलेले असायचे, ते पडल्या पडल्या देखील वर काहीतरी गुलाबाची फुलं वगैरे अशी लावून घेतली त्यांनी. याची होती काय म्हणू आपण, बाहेर मिळतात तशी खोटी पण खऱ्यासारखी दिसणारी अशी. ते म्हणायचे की कसं आल्हाददायक वाटलं पाहिजे. स्वरूपानंद हे करणार नाही. संतांची आणि संतांची प्रकृती वेगळी जरी असली तरी देखील या प्रकृतीचा स्वामीजींनी परमार्थाकरता किती उत्तम उपयोग केला. स्वामीजी म्हणत असत की मी दुकानदारी केली, मी रजोगुणी प्रकृतीचा आहे असं म्हणत असत, पण त्यांनी रजोगुणाला कुलूप देखील लावलेलं होत. दुकानाचं शटर ओढलं की दुकानाची वार्ता संपली असं त्यांचं जीवन होत. म्हणून आपली प्रकृती आपण ओळखावी. खरी अडचण कुठे येते की आपल्या किंचित लाभाकरता आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून त्यावेळेला ती गोष्ट करून घेतो. थोडा लाभ होणार आहे म्हणून स्वार्थ. थोडा लाभ होणार आहे म्हणून खोटेपणा, मग परमार्थ होणार नाही. अशा प्रकारे जर प्रकृती आड येत असेल तर ही प्रकृती मात्र निश्चित सुधारायला पाहिजे असं मी सांगितलं. आपल्याला जी कठीणता वाटते ती कठीणता परमार्थाची नाहीये, तर त्या कठीणतेचं कारण स्वतःमध्ये आहे. स्वतःच्या कमी निश्चयात कठीणतेचं जास्त कारण आहे. आपण ठरवलं देखील पाहिजे की आपल्याला नक्की कोणत्या मार्गाचा अवलंब करायचा आहे. संसाराचा अवलंब करायचा आहे की परमार्थाचा अवलंब करायचा आहे. परमार्थाचा करायचा असेल तर संसार हा त्या मनाने जितका आणि जितपत असायला पाहिजे तितपत ठेवणं गरजेचं आहे. वेळेचं आक्रमण आपल्यावर होणं हे शक्यतो आपण टाळलं पाहिजे. आपल्या हातात असेल तर टाळलं पाहिजे, हातात नसेल तर त्याही वेळेचा मानसिक भावानी आपण उपयोग परमार्थाकरता करून घेतो. पण परवा एक साधक मला म्हणाला, मी म्हणलं वेळ आहे का तुला जरा, तो असं म्हणाला की 6:30 नंतर मी धंदा किंवा व्यवसाय असला तरी देखील मी सांगून ठेवले की मला अजिबात कॉन्टॅक्ट करायचा नाही. 6:30 नंतर तुम्ही बोलवाल तेव्हा यायला मी रिकाम आहे. मी मुळीच 6:30 नंतर व्यवसायाच्या ह्याच्यात एंगेज नाही. ज्याला हे ठरवता येतं, ज्यांच्या हातात आहे त्यांनी ते जरूर करावं, आणि ज्यांना हे ठरवता येत नाही अशा व्यक्तीमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला मिळालेल्या ज्या गॅप आहेत त्याचा उपयोग तुम्ही परमार्थाकरता करू शकता. आपली चाल आणि आपली दिशा ही सुसंगतच असायला पाहिजे. कारण आपण संसाराच्या भरामध्ये दिशा वेगळी असते आणि चाल तर परमार्थाची करायची असते. अशा विचित्र गोष्टी आपल्या ठिकाणी घडू नयेत म्हणजे झालं, नसाव्यात म्हणजे झालं. ते शरणानंदजी म्हणून त्यांची वाक्य काही स्वामीजी सांगायचे. त्याच्यातलं एक वाक्य असं होतं की तुम्हाला करायचा, तुम्हाला तुमच्या मनात आहे संसार आणि तुम्ही करता आहात परमार्थ. मनात संसार ठेवून परमार्थ करायचा असेल तर परमार्थ तितका यशस्वी होत नाही. म्हणून साधना करतो, श्रवण करतो. आता याला सुसंगत असं जे जीवन आहे ते जीवन आपण थोडंसं धैर्यानेच जगणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. थोडं धैर्यच लागेल आता त्याला. आपल्या स्वतःच्या जीवनावर प्रयोग करणं हे आपल्याला जमवायलाच लागेल. आणि जर आपण तसं जमवलं, आणि जमवणारी मंडळी आहेत, हे जमत नाही असं नाही, आणि तुम्ही हे करू शकता, तुम्हाला हे जमू शकेल असं मी खात्रीने सांगतो, तर परमार्थ हा तितका अवघड राहणार नाही. त्यांनी म्हटले की त्याला प्राप्त करण्यासाठी कष्ट अनिवार्यच आहेत का? तर विनोबा असं म्हणतात की दूरच्या प्रवासाला जाणारा प्रवासी शक्य तितकं कमीत कमी सामान नेण्याचा प्रयत्न करतो, पण लाडवाच्या डब्याचं ओझं त्याला कधी होत नाही. लाडवाच्या डब्याचं देखील त्याला जर ओझं वाटायला लागलं तर मग प्रवास कसला आला. त्यामुळं न्याहारी जी बरोबर घेतलेली आहे ती न्याहारी बरोबर कसं त्याला प्राप्त करण्यासाठी ध्यान करणं, नाम घेणं, त्याच्यासाठी बसणं, त्याच्यासाठी काही एक मानसिक भाव जोपासणं हे मुळीच कष्टप्रद नाही. प्रकृती आड येते म्हणून ते कष्टप्रद यांना होत असेल यांच्या म्हणण्याप्रमाणे. पण तरी देखील साधकांनी स्वतःला देखील प्रमाणाबाहेर नावं ठेवू नयेत. आपल्यापाशी जे आहे तर त्याचा झाडा घ्यावा, जे आहे त्याला दुर्लक्षू नये. आपल्यापाशी कितीतरी प्लस पॉईंट्स आहेत की जे ज्याला हाताला धरून आपण इथपर्यंत आलेले आहोत. जे नाही आहेत आपल्यापाशी आपण मिळवायचा प्रयत्न करू. बऱ्याच वेळेला साधक स्वतःला समजतो तितका वाईट नसतो. तो प्रश्न मात्र विचारत असतो, तुम्ही वाईट कसे असाल, तुम्हाला तुम्ही जरी म्हणालात प्रकृती आड येते, प्रकृती तेवढी अनुकूल नाही, तरी देखील जेव्हा तुम्ही इथे येऊन बसता आहात, साधूंच्या संगतीला आलेले आहात, तेव्हा तुम्ही इतके वाईट नाही. मात्र आपली प्रकृती बदलायला पाहिजे असं वाटत असेल तर ही प्रकृती बदलाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया निरंतर चालणारी गोष्ट आहे आणि दीर्घ काळाची आहे. ती मात्र आपण करतच राहू. हरिओम. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू.
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.